मोर गाँव हे, अब ते मंगेली शहर मा फिर मोर गाँव हे। रैथा चुचे रंगपुर मा देवानंद नाव हे, रैथा चुचे रंगपुर मा देवानंद नाव हे।
गंगा पाष्टक पूर्मा
लिखे मोर नाम हे
सीति गंगा पास्टरपुर मा लिखे तोरे नाम हे
रहता चुचे रुंगपुर मा देवानंद नाम हे
रहता चुचे रुंगपुर मा देवानंद नाम हे
अबे तै मुंगेली शहर मा तिरमा मोर गांव हे
आहु मैं मुंगेली शहर मा तिरमा तोरे गांव हे
रहता चुचे रुंगपुर मा देवानंद नाम हे
रुंगपुर मा देवानंद नाम है।